जस्ट मेरे ख्याल में आया कि अगर ऐसे जो सुपर हीरोज है जो स्टैनली ने क्रिएट किए हैं अभी भी हमारे दिल में जिंदा है और हमेशा रहेंगे, ऐसे सुपर हीरोज अगर हमारे सिटी में आ जाए तो वो कौन से प्रॉब्लम सॉल्व करेंगे हमारी?
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे. स्टॅनली आपल्यातनं गेले पण त्यांची जी कलाकृती आहे ना, जे त्यांनी इतके छान कॉमिक्स लिहिलेत आणि त्याचे इतके सुंदर मूवीज नंतर तयार झाले सगळ्या सुपर हिरोजचे, ते नेहमी आपल्यासोबत राहणार आहे. म्हणजेच स्टॅनली आपल्यासोबत राहणार आहेत नेहमीच. सो असे जे हे सुपर हिरो आहेत जे सगळ्या विलनशी फाईट करतात, सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात आणि छानपैकी निघून जातात, कुणाला कळतही नाही, असे ते सुपर हिरोज जे असतात ना, जर का ते आपल्या शहरात आले तर त्यांनी कुठला आपल्या शहराचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा असं वाटतंय नांदेडकरांना.
हाय, मी मुदिता बोलतीये.
मुदिता, कुठला हिरो आवडतो तुला, सुपर हिरो?
मला जास्तीत जास्त तर थॉर आवडतो.
ओहो, थॉर आवडतो, काय विशेष थॉर मध्ये?
असा उडतो ना तर ते जास्त मला अट्रॅक्टिव्ह वाटतं.
येसाठी त्याच्याकडे ती लाइटनिंग वाला जो हातोडा आहे, जर का तो आपल्या शहरात आला तर आपल्याकडचं जे काही लोड शेडिंग वगैरे होतं तेही होणार नाही ना?
हा, ते तर होईलच. आणि मेन म्हणजे आपल्या शहरामध्ये किती ट्रॅफिक जाम होते, भयंकर.
येस,
ते सुपर हिरोज इकडे येऊन, म्हणजे फॉर एक्झाम्पल थॉरच तो उडतो तर त्याच्या हॅमर सोबत, तर तो आपल्याला इझिली कॅरी करून कुठेतरी सोडू शकतो जिथे आपल्याला जायचं आहे, आपल्या डेस्टिनेशनला.
येस, इतके सुंदर रस्ते आपल्याला फेसही करावं लागणार नाही आणि ट्रॅफिकचा प्रश्न राहणार नाही.
हो ना,
एक्झॅक्टली. सच में यार, ये काफी अच्छा आंसर दिया है कि ट्रैफिक का जो इशू है ना वो जल्द से जल्द खत्म हो जाए और जो रास्ते हैं हमारे वो एकदम ठीक हो जाए. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर आपको भी बताना है कि अगर ऐसा सुपर हीरो हमारे शहर में आ जाए तो उसने कौन सा प्रॉब्लम सॉल्व करना चाहिए. जल्दी से 9607007935 डायल करो. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बजाते रहो.